यिर्मयाह अध्याय 49. अंबणी लोकाविषयी परमेश्वर असे म्हणतो, इस्रायल लोकास मुले नाहीत का? इस्रायलात कुणी वारिस नाही काय? तर मिल्कोमने गात ताबेत का घेतो आणि त्याचे लोक त्याच्या नगरात का राहतात? यास तो परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की अमोनच्या लोकास रबाविरुद्ध जेव्हा मी लढाईसाठी संकेताचा आवाज ऐकवायास लावीन तेव्हा ते ओसाडीचा ढीग होईल आणि त्यांच्या कन्या आगीने जाळल्या जातील, कारण जे कोणी त्याच्या ताब्यात होते त्यांचा ताबा इस्रायल घेईल, असे परमेश्वर म्हणतो. हे हिशेबोना, विलापात आक्रोश कर, कारण आय यांचा नाश झाला आहे. रब्बातील कन्यानो, मोठ्याने ओरडा, तागाची वस्त्रे घाला, अंकात करा आणि तुम्ही व्यर्थ इकडे तिकडे धावाल, कारण मिल्कोम राजा आपले याजक व अधिकाऱ्याबरोबर एकत्रित बंदीवान होऊन जाईल. तू आपल्या सामर्थ्याबद्दल का गर्व करते? हे अविश्वासू कन्ये, तुझे सामर्थ्य दूर वाहून जाईल. तू आपल्या संपत्तीवर भरोसा ठेवते, तू म्हणते माझ्याविरुद्ध कोण येईल? सेनादेश परमेश्वर असे म्हणतो, पहा मी तुझ्यावर दहशत आणीन. ही दहशत जे कोणी तुझ्या सभोवती आहेत त्यांच्या सर्वांपासून येईल. तुमच्यातल्या प्रत्येक जण त्यांच्यापुढे विखरला जाईल. तेथे पळून जाणाऱ्या एकत्र जमवायला कोणी असणार नाही. परंतु यानंतर मी अम्मोनी लोकांचा बंदीवास उलटून, असे परमेश्वर म्हणतो. अदोमाविषयी सेनादेश परमेश्वर हे म्हणतो, ते मनात आता काही ज्ञान नाही काय? ज्या कोणाला गोष्टी समजतात त्यांचे चांगले सल्ले अदृश्य झाले आहेत काय? त्यांचे ज्ञान दूर गेले आहे का? ददानातल्या रहिवाशांनो, पळा, माघारी फिरा, जमिनीतल्या विवारात राहा, कारण मी त्या शिक्षा करणार आहे. त्या समय मी येसावाची अरिष्टे त्याच्यावर आणीन. जर द्राक्षे काढणारे तुझ्याकडे आले तर ते थोडे मागे ठेवणार नाहीत का? जर चोर रात्री आला तर तो त्यास पाहिजे तितके चोरणार नाही काय? पण येसावाचे कपडे काढून त्यास उघडे केले आहे. मी त्याची लपण्याची ठिकाणे उघडी केली आहेत, म्हणून त्याच्याने आपल्याला लपवता येत नाही. त्याची मुले, भाऊ व त्याचे शेजारी नष्ट झाले आहेत आणि तो गेला आहे. तुझे अनाथ मागे ठेव, मी त्यास जिवंत ठेवण्याची काळजी घेईन आणि तुझ्या विधवा माझ्यावर भरोसा ठेवू शकतील, कारण परमेश्वर असे म्हणतो, पहा ज्यांची योग्यता नाही त्यांना खचित काही प्याला प्यावा लागेल. तर तू स्वतःशी असा विचार करतोस की तू शिक्षेशिवाय राहशील? तुला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, कारण तो तुला खचित प्यावा लागेल. परमेश्वर म्हणतो, कारण मी आपली शपथ वाहिली आहे की बसरा दहशत, निंदा, उद्ध्वस्त आणि शापासाठीचा विषय होईल. ते शहर पडझड झालेल्या दगडांची रास होईल. त्यांची सर्व नगरे कायमची उद्ध्वस्त होतील. मी परमेश्वराकडून वर्तमान ऐकले आहे की राष्ट्रांकडे दूत पाठविला आहे. एकत्रित व्हा आणि हल्ला करा, लढवायला सज्ज व्हा, कारण पहा, दुसऱ्या राष्ट्रांच्या तुलनेत मी तुला लहान लोकांकडून तुच्छ केले आहे. जी तू खडकाच्या कपाऱ्यामध्ये राहतेस व डोंगराचा माथा धरून राहतेस, त्या तुझ्या भयंकरपणाने व तुझ्या हृदयाच्या गर्वाने तुला फसवले आहे. जरी तू गरुडाप्रमाणे उंच घरटे बांधलीस तरी तेथून मी तुला खाली आणीन, असे परमेश्वराचे म्हणणे आहे. तेथून जाणाऱ्या प्रत्येकाला अदोम दहशत होईल. तशा प्रत्येक व्यक्ती थरथरेल आणि त्याच्या सर्व अरिष्टाविषयी फुत्कार टाकेल. परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्याचे शेजारी यांना जसे उलथून टाकले तसे होईल. तेथे कोणी जिवंत राहणार नाही, तेथे कोणी व्यक्ती मुक्काम करणार नाही, देव असे म्हणाला. पहा, तो सिंहासारखा यार्देनाच्या वनातून वर टिकाऊ कुरणाच्या देशात येईल, कारण मी अदोमाला त्यातून जलद पळून जायला भाग पाडीन आणि जो कोणी मी निवडलेला आहे त्यास तिच्यावर नेमून ठेवीन. कारण माझ्यासारखा कोण आहे आणि मला कोण हुकूम करीन? कोणता मेंढपाळ मला विरोध करण्यास समर्थ आहे? म्हणून अदोमाविरुद्ध परमेश्वरांनी ठरवलेली योजना काय आहे? तेमानाच्या रहिवाशांविरुद्ध त्याने जी योजना तयार केली ती ऐका. ते खचित लहानातील लहान कळपाला सुद्धा ओढून नेतील. त्यांची कुरणाच्या देश ओसाड जागेत बदलतील. त्यांच्या पडण्याच्या आवाजाने धरणी हादरेल. त्यांच्या दुःखाचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्यंत ऐकू येत आहे. पहा, कुणीतरी गरुडासारखा हल्ला करील आणि खाली झडप घालील व बसरावर आपले पंख पसरेल. मग त्या दिवशी अदोमाच्या सैनिकाचे हृदय प्रसूती वेदना होणाऱ्या स्त्रीप्रमाणे होईल. दिमिष्काविषयी हमात व अपरद लज्जित होतील, कारण त्यांनी अरिष्टाची बातमी ऐकली आहे. ते नाहीसे झाले आहेत, ते समुद्रासारखे खवळले आहेत, ते शांत होऊ शकत नाहीत. दिमिष्की फार दुबळे झाले आहे. ती पळून जाण्यास माघारी फिरली आहे. दहशतीने तिला वेढले आहे, दुःखाने तिला घेरले आहे. प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेदना होत आहेत. तिचे लोक म्हणतात, प्रसिद्धी नगरी, ज्या एक नगरीवर मी हर्ष करीत होते अजूनपर्यंत कशी खाली केली नाही? म्हणून त्यांचे तरुण माणसे त्यांच्या चौकात पडतील आणि लढणारी माणसे त्या दिवसात नष्ट होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण मी दिमिष्काच्या तटाला आग लावीन आणि ती बेन हदाच्या बालेकिल्ला खाऊन टाकील. केदाराविषयी व हासरोची राज्ये, परमेश्वर नबुकदनेस्सरास हे म्हणत आहे. आता बाबेलचा राजा नबुकदनेस्सर या ठिकाणी हल्ला करण्यास जाणार होता. उठा आणि केदारावर हल्ला करा व पूर्वेच्या त्या लोकांचा नाश करा. त्यांचे सैन्य, त्यांचे तंबू व त्यांचे कळप, त्यांच्या तंबूचे पडदे व त्यांचे सर्व साहित्य घेऊन जातील. केदाराच्या लोकांकडून त्यांची उंट आपणासाठी घेऊन जातील आणि त्यांना ओरडून सांगतील, चौकडे सर्व दहशत आहे. परमेश्वर म्हणतो, पळा, हसोराच्या रहिवाशांनो दूर भटका, जमिनीच्या विवारात राहा, कारण बाबेलचा राजा नबुकदनेस्सराने तुमच्या विरुद्ध नवीन योजना योजिली आहे. पळा, माघारी फिरा. परमेश्वर म्हणतो, उठा, स्वस्त व सुरक्षित राहणाऱ्या राष्ट्रांनो हल्ला करा. त्यास त्यामध्ये वेशी व अडसर नाहीत आणि त्यांच्यात त्यांचे लोक राहतात, कारण त्यांचे उंट लुटले जातील व त्यांची विपुल संपत्ती युद्धाची लूट अशी होईल. त्यांच्या दाढीच्या कडा कापलेल्यांना सर्व देशाकडे विखरीन आणि मी त्यांच्यावर सर्व बाजूने संकटे आणीन, असे परमेश्वर म्हणतो. हसोर कोल्ह्यांची वस्ती होईल, कायमचे ओसाड होईल. तेथे कोणी राहणार नाही, कोणी मनुष्य प्राणी तेथे राहणार नाही. यहुदाचा राजा सिदकिया याच्या राज्याच्या सुरुवातीच्या काळात यलमाविषयी इरमाय संदेष्टाकडे परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पहा, त्यांच्या बलाचा मुख्य भाग यलमाचे धनुर्धारी माणसे यांना मी लवकरच मोडीन, कारण मी आकाशाच्या चार कोपऱ्यातून चार वारे आणीन आणि मी यलमाच्या लोकास त्या सर्व वाऱ्याकडे विखरीन, ज्याकडे यलमाचे घालवलेले जाणार नाहीत असे एकही राष्ट्र असणार नाही. म्हणून मी यलमाच्या शत्रूसमोर आणि जे त्याचा जीव घेऊ पाहतात त्यांच्यासमोर तुकडे तुकडे करीन, कारण मी त्यांच्याविरुद्ध अरिष्ट माझा संतप्त क्रोध आणीन, असे परमेश्वर म्हणत आहे. आणि मी त्यांना संपूर्ण नाश करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन. मग मी यलमात आपले राजासन ठेवीन आणि तेथून त्यांचा राजा व त्यांचे अधिकारी यांना नष्ट करीन, असे परमेश्वराचे सांगणे आहे. शेवटल्या दिवसात असे घडेल की मी यलमात बंदिवासात गेलेले परत आणीन, असे परमेश्वराचे सांगणे आहे.